नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. घरमंत्री अमित शहा आयज अस्तंत बंगालातल्या पेट्रापोलात भारत बांगलादेश शिमेचेर आशिल्ल्या नवनिर्मित प्रवासी टर्मिनल इमारत आनी मैत्री द्वार नावाच्या कार्गो गेटचे उक्तावण करतले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला की 2035 मेरेन अंतराळात भारताचे स्वताचे अंतरिक्ष केंद्र आसतले, जाका भारतीय अंतरिक्ष स्टेशन म्हण वळखतले. कर्मचाऱ्यांच्या राज्य विमो येवजणेत ऑगस्टात सुमार 20 लाख नव्या कामगारांची नोंदणी जाल्या अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निवेदनात सांगल्या. स्पेनाचे राष्ट्राध्यक्ष पेद्रू सांचेज आयज सावन भारताच्या 3 दिसांच्या अधिकृत भेटीर येतले. आणि खेळात. बायलांच्या क्रिकेटात आयज दनपारा अहमदाबादात जावपी 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 115 भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय जाळ्यावरवी एआयआर न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर लेगीत हाचे लाईव्ह प्रसारण पळोवपाक मेळटले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज अस्तंत बंगालातल्या भारत बांगलादेश शिमेचेर आशिल्ल्या पेट्रापोल हांगाच्या लँड पोर्टाचेर नव्यान बांदिल्ले प्रवासी टर्मिनल इमारत आणि मैत्री द्वार नावाच्या कार्गो गेटाचे उक्तावण करतले. भारत आणि बांगलादेश या दोनूय देशातल्या नागरिकांक आंतरराष्ट्रीय व्यापार आणि येरादारी सुलभ करप ह्यो या टर्मिनलाचो हेत आसा. पेट्रापोल कार्यावळी उपरांत मंत्री शाह दनपारा हुगली जिल्ह्यातल्या आरामबाग हांगा सहकारी खात्यान आयोजित केल्ल्या कार्यावळीक हाजीर रावपाचे आसात. सांजे ते नवी दिल्लीत परत येवचे पयली कोलकाताच्या सॉल्ट लेक हांगाच्या इस्टर्न झोनल कल्चरल सेंटरात एका कार्यावळीत ते वांटो घेतले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी 2035 मेरेन भारताचे आपले स्वताचे अंतरिक्ष केंद्र आसतले अशें भारतीय अंतराळ स्टेशन म्हण ताका वळखतले अशें सांगला. काल नवी दिल्लीत भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटने आणि जैव तंत्रज्ञान खात्यामदी जाल्ल्या समजिकायेच्या कबलातीचेर स्वाक्षरी सुवाळ्यात ताणी ही माहिती दिली. जैव तंत्रज्ञानाक अंतरिक्ष तंत्रज्ञानात एकठांय हाडून देशाच्या शास्त्रीय नवनिर्माणाच्या नव्या युगाची घोषणा करपाचो ह्या कबलातीचो हेत आसा. ह्या कबलातीत जायत्या मुखेल उपक्रमांची रुपरेखा दिल्या. तातूंत भारतीय अंतरदेश स्टेशन स्थापन करप आणि बायो E3 पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि रोजगारा खातीर जैव तंत्रज्ञान ह्या धोरणाचे अनावरण करप हांचो आस्पाव आशिल्लो. सरकाराच्या म्हणण्याप्रमाण ह्या सहकार्यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन, अंतराळ जैव तंत्रज्ञान, अंतराळ जैव उत्पादन, जैव विज्ञान, जीवशास्त्र ह्या सारख्या वाठारांनी भर दितले. डॉ जितेंद्र सिंग हांणी मुखार सांगले की भौशीक खासगीक सहभागाक लागून भारताच्या अंतराळ क्षेत्रात नेटान वाढ जावपाक मजत जाल्या. स्पेस स्टार्टअपांची संख्या खूप वाढल्या. आता सुमार 300 स्टार्टअपांनी अंतराळ अर्थव्यवस्थेत योगदान दिला अशें ताणी सांगले. ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या राज्य विमो येवजणेत सुमार 20 लाख नव्या कामगारांची नोंदणी जाल्या अशें कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निवेदनात सांगला. नवे जोडिल्ल्या मदी 9.89 लाख कर्मचारी 25 वर्सां पिरायेच्या गटात आसात. तशेंच ह्याच म्हयन्यात बायलांच्या वर्गात 4.14 लाखांची वाढ जाल्ल्याचें निवेदनात स्पश्ट सांगला. ते भायर 28,917 नव्या आस्थापनांक ECI येवजणेच्या सामाजीक सुरक्षा व्याप्तीखाला जोडल्यात. स्पेनाचे राष्ट्रपती पेद्रो सांचेज आयज सावन भारताक 3 दिसांच्या अधिकृत भेटेचेर येतले. तांचे वांगडा तांची जोडीदार बेगोना गोमेज आसतली. ही तांची भारताची पयली भेट आसतली अशें विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात सांगला. स्पेनाच्या राष्ट्रपतींची भेट 18 वर्सां उपरांत जातली. ताचे आदी प्रधानमंत्री मोदी आणि राष्ट्रपती सांचेज हांचे मदीं जायते फावट बहुपक्षीय बसकेच्या कुशीक बसको जाल्यात. ह्या भेटी वेळार राष्ट्रपती सांचेज प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन प्रतिनिधी पावड्यार उलोवणी करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षान काल आगामी 107 राज्य विधानसभा वेचणुके खातीर 22 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या. भाजपान आता मेरेन वट्ट 121 जाग्यांचेर उमेदवार जाहीर केल्यात. काल काँग्रेसीन आपले उमेदवार जाहीर केले आनी आता मेरेन वेचणुके खातीर वट्ट 87 उमेदवार आसात. एनसीपीन 22 उमेदवारांची दुसरी वळेरी जाहीर केल्या आनी आता मेरेन पक्षान 67 उमेदवारांची नावां जाहीर केल्यात. शिवसेनेन आपले दुसरे वळेरेंत 15 उमेदवारांची नावां दिल्यात. उपरांत सोशल मिडियाचेर 3 उमेदवारांची नावां जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन लेगीत काल 15 उमेदवारांची वळेरी जाहीर केली. राज्यात आता मेरेन 288 मतदारसंघातल्यान 991 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्या. महाराष्ट्रात वेचणूक 20 नोव्हेंबराक जातली जाल्यार मतमेजणी 23 नोव्हेंबराक जातली. हेरांच्या भावनांक दुखोवपी विधानां करची न्हय अशी शिटकावणी वेचणूक आयोगान राजकीय पक्षांक आनी तांच्या उमेदवारांक दिल्या. अशें विधान आदर्श आचारसंहितेचें उल्लंघन आसा अशें झारखंडाच्यो अतिरिक्त मुखेल वेचणूक अधिकारी नेहा अरोरा हिणें सांगलां. अशा प्रकरणांत FIR दाखल करून फावो ती कारवाय करतले अशें तिणें सांगलें. झारखंडाचे मंत्री आनी काँग्रेस फुडारी इरफान अन्सारी हांणी भाजपाची आदिवासी बायल उमेदवार सीता सोरेन हांचे आड अपमानकारक विधान केल्ल्याचो आरोप भाजपान केले उपरांत वेचणूक आयोगान ही शिटकावणी दिल्या. अमेरिकेतल्या ग्लोबल फायनान्स नेमाळ्यान काल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांका पहिल्या क्रमांकाच्या केंद्रीय बँकराचो क्रमांक दिला. संवसारीक पावड्यार तांका पहिल्या क्रमांकाचो केंद्रीय बँकर म्हण नाव मेळपाचे हे सेगीत दुसरे वर्स आसा. अस्तंत आशियातली स्थिती आनी ह्या वाठारात शांतताय आनी स्थिरताय हाडपाविशी भारतान खोलायेन हुस्को उक्तायला. नवी दिल्लीन संबंधित सगळ्यांक संयम दवरून संवादाच्या मार्गाचेर परत येवपाचो उलो परतून मारला. निरपराधी बंधक आनी नागरी लोकांक त्रास जायत रावले तरी चालू आशिल्ल्या दुस्मानकाय कोणाच्याच फायद्याची ना अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात सांगलां. फ्रांसात जाल्ले WTT चॅम्पियन मॉन्ट पेलियर 2024 सर्तीत पहिल्या आठात पावपी पहिली भारतीय टेबल टेनीस खेळगडी जावन मनिका बत्रा हांणी इतिहास घडयलो. पूण तिका क्वार्टर फायनलीत चीनाच्या कियान तियाननी हाचे 8-3-8-0 अशी हार खावची पडली. बायलांच्या क्रिकेटात आयज दनपारां अहमदाबादात जावपी 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत न्यूझीलंड आड खेळटलो. ही मॅच दनपारा 1:30 सुरू जातली. आयतारा जाल्ल्या मालिकेच्या सलामीच्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमात हालीच जाल्ल्या संवसारीक T20 चॅम्पियन न्यूझीलंडाक भारतीय संघान 59 धावड्यांनी हरयल्लो. दिप्ती शर्मा हिणें 41 धावड्यो आनी 1 विकेट मेळोवन बेस बरी कामगिरी केली. नवोदीत तेजल हसाबनीस हाणें लेगीत ह्या मॅचींत फलंदाजीत म्हत्वाचें योगदान दिलें. पहिल्या मॅचीत स्टँड इन कर्णधार स्मृती मंधाना हांणी भारतीय बायला पंगडाचें फुडारपण केलें. कर्णधार हरमनप्रीत कौराक ल्हान दुखापत जाल्ल्यान तिका विसव दिला. टेबल टेनिसांत इटलींत जावपी WTT फिडर कागलियारीच्या बायलांच्या दोट्टी गटांत भारताची यशस्विनी घोरपडे आनी कृत्विका रॉय हांणी फायनलींत पावल घाला. उपांत्य फेरयेंत ह्या स्टार इंडियन जोडयेन सोफिया क्ली आनी फ्रांसिस्का श्रायनर ह्या जर्मन जोडयेक 3-8 अशें हारयल्ले. दुसरे सुवातेर आशिल्ले घोरपडे आनी रॉय आयज राती साउथ कोरियाचे किम हा एन आनी यू सी वू हाचे आड खेळटली. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. घरमंत्री अमित शहा आयज अस्तंत बंगालातल्या पेट्रापोलात भारत बांगलादेश शिमेचेर आशिल्ल्या नवनिर्मित प्रवासी टर्मिनल इमारत आनी मैत्रीद्वार नावाच्या कार्गो गेटचे उक्तावण करतले. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला की 2035 मेरेन अंतराळात भारताचे स्वतःचे अशे अंतरिक्ष केंद्र आसतले जाका भारतीय अंतरिक्ष स्टेशन म्हण वळखतले. कर्मचाऱ्यांच्या राज्य विमो योजनेत ऑगस्टात सुमार 20 लाख नव्या कामगारांची नोंदणी जाल्ली अशें कामगार आनी रोजगार मंत्रालयाच्या निवेदनात सांगला. स्पेनाचे राष्ट्रपती पेद्रू सांचेज आयज सावन भारताच्या 3 दिसांच्या अधिकृत भेटेर येतले. आनी बायलांच्या क्रिकेटात आयज दनपारा अहमदाबादात जावपी 3 मॅचींच्या मालिकेच्या दुसऱ्या एकदिसाच्या आंतरराष्ट्रीय मॅचीत भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.